स्तोत्र संहिता अध्याय 119 अ आलेफ। जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य, जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करीतात ते धन्य, ते काही अनितीचे आचरण करीत नाहीत तर त्याच्या मार्गाने चालतात। तुझे विधी आम्ही मनःपूर्वक पाळावे म्हणून तू ते आम्हास लावून दिले आहेत। तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी हेच माझे मागणे आहे। मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरविले तर मी फजित होणार नाही। तुझे न्याय निर्णय मी शिकेन तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करीन। मी तुझे नियम पाळीन। माझा सर्वस्वी त्याग करू नको। बेत। तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने। अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे। तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नको। मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे। हे परमेश्वरा, तू धन्य आहेस। तुझे नियम मला शिकीव। मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करीतो। तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा असे मानून मी अत्यानंद करीतो। मी तुझ्या विधींचे मनन करीन, तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन। मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन। मी तुझे वचन विसरावयाचा नाही। गिमेल। आपल्या दासाला औदार्य दाखिव म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळीन। तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील। मी ह्या जगात केवळ उपरी आहे। तुझ्या आज्ञा माझ्यापासून गुप्त ठेवू नको। तुझ्या निर्णयांची सर्वदा उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव कासावीस झाला आहे। गर्विष्ठांना तू धमकावितोस। तुझ्या आज्ञांपासून बहकणारे शापित आहेत। निंदा व तिरस्कार माझ्यापासून दूर कर कारण मी तुझे निर्बंध पाळितो। अधिपतीही बसून आपसात माझ्याविरुद्ध बोलतात पण तुझा दास तुझ्या नियमांचे मनन करीतो। तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत। ते माझे मंत्री आहेत। दालेत। माझा जीव धुळीस मिळाला आहे। तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे। मी आपला वर्तनक्रम तुझ्यापुढे मांडिला आणि तू मला उत्तर दिले। तू आपले नियम मला शिकीव। तुझ्या विधींचा मार्ग मला समजावून दे म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन। माझा जीव खेदाने गळून जातो। आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे। असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर। करुणा करून तुझे नियमशास्त्र मला दे। मी सत्याचा मार्ग निवडिला आहे। मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेविले आहेत। मी तुझे निर्बंध धरून राहिलो आहे। हे परमेश्वरा, मला फजित होऊ देऊ नको। तू माझे मन विकसित करीतोस तेव्हा मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने धावतो। हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखिव म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन। मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन। खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन। तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव त्यातच मला आनंद आहे। माझ्या मनाचा कल अन्याय्य लाभाकडे नको, तर तुझ्या निर्बंधाकडे असू दे। निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळीव। तुझ्या मार्गात मला नवजीवन दे। तू आपले भय धरणाऱ्यांना दिलेले वचन आपल्या दासासंबंधाने खरे कर। मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत। पहा, मला तुझ्या विधींचा ध्यास लागून राहिला आहे। तू आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे। वाव, हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो। तुझ्या वचनानुसार तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो, म्हणजे माझी निंदा करणाऱ्याला मला उत्तर देता येईल, कारण तुझ्या वचनावर माझा भरोसा आहे। तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून सर्वथा नाहीसे होऊ देऊ नको, कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरिली आहे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र सदा सर्वकाळ पाळीत राहीन। मी राजरोसपणे चालेन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे। मी राजासमोर सुद्धा तुझे निर्बंध सांगेन, मला संकोच वाटणार नाही। मी तुझ्या आज्ञात आनंद मानीन, त्या मला प्रिय आहेत। तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी आपले हात उभारीन आणि तुझ्या नियमांचे मनन करीन। जाईन, तू आपल्या दासाला दिलेले वचन आठीव, कारण तू मला आशा लाविली आहे। माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते। गर्विष्ठांनी माझा फार उपहास केला, तरी मी तुझ्या नियमशास्त्रापासून बहकलो नाही। हे परमेश्वरा, तुझे पुरातन निर्णय आठवून माझे समाधान झाले आहे। दुर्जन तुझ्या नियमशास्त्राचा त्याग करीतात म्हणून मला फार संताप येतो। माझ्या संसार यात्रेत तुझे नियम मला गीतरूप झाले आहेत। हे परमेश्वरा, मी रात्री तुझ्या नावाचे स्मरण केले आहे आणि तुझे नियमशास्त्र पाळिले आहे। मी तुझे विधी आचारिले आहेत म्हणून मला हे प्राप्त झाले आहे। स्तोत्र संहिता अध्याय 119 ब। आपण स्तोत्र संहिता अध्याय 119 पुढे चालू ठेवूया। खेत। परमेश्वर माझा वाटा आहे, तुझी वचने पाळण्याचा मी निश्चय केला आहे। मी अगदी मनापासून तुझ्या आशीर्वादाची याचना केली आहे। आपल्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर। आपल्या वर्तनक्रमाविषयी विचार करून मी तुझ्या निर्बंधांकडे पावले वळविली। मी तुझ्या आज्ञा पाळण्याची त्वरा केली, मी विलंब लाविला नाही। दुर्जनांच्या पाशांनी मला वेष्टिले, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही। तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुझे उपकार स्मरण करावयास मी मध्यरात्री उठतो। तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, तुझे विधी पाळणाऱ्यांचा मी सोबती आहे। हे परमेश्वरा, तुझ्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे। तू आपले नियम मला शिकीव। थेत। हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहे। विवेक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे। मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळीत आहे। तू चांगला आहेस, तू चांगले करीतोस, तुझे नियम मला शिकीव। गर्विष्ठांनी माझ्यावर आळ घेतला आहे, तरी मी अगदी मनापासून तुझे विधी पाळीन। त्यांचे मन कठीण झाले आहे, मी तर तुझ्या नियमशास्त्रात रमून गेलो आहे. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मौलवान आहे. योद, तुझ्या हातांनी मला निर्माण केले व घडिले. तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे. तुझे भय धरणारे मला पाहून हर्ष करीतील, कारण मी तुझ्या वचनाची आशा धरिली आहे. हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत आणि सत्यतेने तू मला पीडिले आहे हे मी जाणतो. तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे. माझ्यावर करुणा कर, म्हणजे मी जगेन, कारण तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे. गर्विष्ठ फजित होवोत, कारण त्यांनी लबाडीने मजवर अन्याय केला आहे. मी तर तुझ्या विधींचे मनन करीन. तुझे भय धरणारे माझ्याकडे पाहोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील. मी लज्जित होऊ नये, म्हणून माझे चित्त तुझ्या नियमांकडे पूर्णपणे लागू दे. काफ, तू सिद्ध केलेल्या तारणाची उत्कंठा धरून माझा जीव व्याकुळ झाला आहे, पण मी तुझ्या वचनाची आशा धरितो. तुझ्या वचनाचा ध्यास लागून माझे डोळे शिणले आहेत. तू माझे सांत्वन केव्हा करिशील असे मी म्हणत आहे. धुरात ठेविलेल्या बुधल्यासारखा मी झालो आहे, तरी मी तुझे नियम विसरलो नाही. तुझ्या सेवकाचे दिवस कितीसे उरले आहेत. माझ्या पाठीस लागणाऱ्यांना तू कधी शासन करिशील. गर्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेविले आहेत. ते तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे चालत नाहीत. तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत, ते खोटेपणाने माझ्या पाठीस लागले आहेत. तू मला सहाय्य कर. त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ नायनाट केला, तरी मी तुझे विधी सोडिले नाहीत. तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन. लामेद, हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे. तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे. तू पृथ्वी स्थापिली व ती तशीच कायम आहे. तुझ्या निर्णयांविषयी म्हणावे तर ते आजपर्यंत टिकून आहेत, कारण सर्व पदार्थ तुझे सेवक आहेत. तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. तुझे विधी मी कधीही विसरणार नाही, कारण तू त्यांच्या योगे मला नवजीवन दिले आहे. मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. दुर्जन माझा नाश करावयास टपले आहेत, तरी मी तुझे निर्बंध ध्यानात धरीन. सर्व पूर्णतेला मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझी आज्ञा अत्यंत व्यापक आहे. मेम, अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. दिवसभर मी त्याचे मनन करीतो. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यांपेक्षा अधिक सूज्ञ करीतात, कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे, कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करीतो. वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळितो. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरितो. तुझ्या निर्णयांपासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकविले आहे. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात. माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात। तुझ्या विधींच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करीतो। नून, तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे। तुझे न्याय निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे व ती निश्चित केली आहे। मी फार पिडलो आहे, हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे। हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर। तुझे निर्णय मला शिकीव। मी आपला जीव नेहमी मुठीत धरू नाही, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही। दुर्जनांनी माझ्यासाठी पाश मांडिला आहे, तरी तुझ्या विधींपासून मी बहकलो नाही। तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारिले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो। तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे। स्तोत्र संहिता अध्याय 119 क। आपण स्तोत्रसंहिता अध्याय 119 पुढे चालू ठेवू। सामेक, मी दुटप्पी मनुष्यांचा द्वेष करीतो, तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे। तू माझा आश्रय व माझी ढाल आहेस, मी तुझ्या वचनाची आशा धरितो। अहो दुष्कर्म्यांनो, माझ्यापासून दूर व्हा, म्हणजे मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन। तू आपल्या वचनानुसार मला संभाळ, म्हणजे मी जगेन। माझ्या आशेसंबंधाने मला फजित होऊ देऊ नको। मला आधार दे, म्हणजे मी सुरक्षित राहीन आणि तुझ्या नियमांकडे निरंतर लक्ष ठेवीन। तुझ्या नियमांपासून बहकणाऱ्या सर्वांचा तू धिक्कार करीतोस, त्यांचे कपट निरर्थक आहे। पृथ्वीवरील सर्व दुर्जनास तू गाळासारखे दूर करीतोस, म्हणून तुझे निर्बंध मला प्रिय आहेत। तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो, तुझ्या निर्णयास मी भीतो। ऐन, मी न्याय व नीती आचरिली आहे, माझा छळ करणाऱ्यांच्या हाती मला सोडून देऊ नको। तू आपल्या दासाच्या हितासाठी जामीन हो, गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नको। तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय वचनाची प्रतीक्षा करून करून माझे डोळे शिणले आहेत। तू आपल्या वात्सल्यास अनुसरून आपल्या दासाला वागवून घे आणि तू आपले नियम मला शिकीव। मी तुझा दास आहे, मला तुझ्या निर्बंधांचे ज्ञान व्हावे म्हणून तू मला बुद्धी दे। परमेश्वराची कार्य करण्याची वेळ आली आहे, कारण त्यांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे। ह्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, 52 कशी सोन्यापेक्षा प्रिय मानितो। ह्यामुळे सर्व बाबींसंबंधाने तुझे सर्व विधी यथायोग्य आहेत असे मी मानितो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करीतो। पे, तुझे निर्बंध आश्चर्यकारक आहेत, म्हणून माझा जीव ते पाळीतो। तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते। मी तोंड उघडून धापा टाकल्या, कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला। तू माझ्याकडे वळ आणि आपल्या नावाची आवड धरणाऱ्यांवर करीतोस तशी कृपा माझ्यावर कर। तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर, आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको। मनुष्याच्या जुल्मापासून मला मुक्त कर, म्हणजे मी तुझे विधी पाळीन। तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकीव। लोक तुझे नियमशास्त्र पाळीत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह वाहतात। साधे, हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, तुझे निर्णय सरळ आहेत। तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत। माझ्या आवेशाने मला ग्रासून टाकिले आहे, कारण माझे शत्रू तुझी वचने विसरले आहेत। तुझे वचन अगदी शुद्ध आहे, ते तुझ्या दासाला प्रिय आहे। मी क्षुद्र व तुच्छ मानिलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही। तुझे न्यायत्व हे सनातन न्यायत्व आहे आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे। संकट व क्लेश ह्यांनी मला घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञात मला आनंद आहे। तुझे निर्बंध निरंतर न्याय आहेत। मला बुद्धी दे, म्हणजे मी जगेन। कोफ, मी अगदी मनापासून तुझा धावा करीतो। हे परमेश्वरा, माझे ऐक, मी तुझे नियम पाळीन। मी तुझा धावा करीतो, तू मला तार, म्हणजे मी तुझे निर्बंध पाळीन। उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारितो, मी तुझ्या वचनांची आशा धरितो। तुझ्या वचनांचे चिंतन करावयाला रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात। तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझी वाणी ऐक। हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयास अनुसरून मला नवजीवन दे। दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत, ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत। हे परमेश्वरा, तू जवळ आहेस, तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत। तुझ्या निर्बंधांवरून मला पूर्वीपासून ठाऊक आहे की ते तू सर्व काळासाठी स्थापिले आहेत। रेश, माझे दुःख पहा, त्यापासून मला सोडीव, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही। माझा वाद तू चालीव, मला मुक्त कर। तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे। तारण दुर्जनांपासून दूर आहे, कारण ते तुझ्या नियमांचा आश्रय करीत नाही। हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे, तू आपल्या निर्णयास अनुसरून मला नवजीवन दे। माझ्या पाठीस लागणारे व माझे शत्रू पुष्कळ आहेत, तरी मी तुझ्या निर्बंधांपासून ढळलो नाही। विश्वासघातक्यास पाहून पाहून मला वीट आला आहे, कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत। तुझे विधी मी किती प्रिय मानितो ते पहा। हे परमेश्वरा, तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे। तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे, तुझे सर्व न्याय निर्णय सनातन आहेत। शीन, अधिपती माझ्या पाठीस विनाकारण लागले आहेत, परंतु माझे हृदय तुझ्या वचनांचे भय धरिते। मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो, तसा तुझ्या वचनाविषयी मला आनंद होतो। मी असत्याचा द्वेष करीतो व त्याचा वीट मानितो, परंतु तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे। तुझ्या न्याय निर्णयांसाठी मी दिवसातून 7 वेळा तुझे स्तवन करीतो। तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते, त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही। हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी प्रतीक्षा करीत आहे। तुझ्या आज्ञा मी पाळिल्या आहेत। माझा जीव तुझे निर्बंध पाळितो व ते मला अत्यंत प्रिय आहेत। मी तुझे विधी व तुझे निर्बंध पाळितो, कारण माझा सर्व वर्तनक्रम तुझ्यापुढे आहे। ताव हे परमेश्वरा, माझी आरोळी तुझ्यापर्यंत पोहोचो, तू आपल्या वचनानुसार मला बुद्धी दे, माझी विनंती तुझ्यापुढे येवो, तू आपल्या वचनानुसार मला मुक्त कर, तू मला आपले नियम शिकवितोस, म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो, माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो, कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत, तुझा हात मला सहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण मी तुझे विधी स्वीकारिले आहेत। हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी उत्कंठा धरिली आहे, तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे, माझा जीव वाचो, म्हणजे तो तुझी स्तुती करील, तुझे निर्णय मला सहाय्य करोत, हरविलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे, आपल्या दासाचा शोध कर, कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही।